शास्ते अध्याय 15. काही दिवसानंतर गव्हाच्या हंगामात शमशोन एक करडू घेऊन आपल्या पत्नीला भेटण्यास गेला. तेव्हा तो स्वतःशीच म्हणाला, मी माझ्या पत्नीच्या खोलीत जाईन. परंतु तिच्या पित्याने त्यास आत जाऊ दिले नाही. तिचा पिता म्हणाला, मला वाटले तू तिचा अगदी द्वेष करतोस, म्हणून मी तिला तुझ्या मित्राला देऊन टाकली. तिची लहान बहीण तिच्यापेक्षा सुंदर आहे की नाही, तिच्या ऐवजी तिला घे. तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला, या वेळेस मी पलिष्ठांची हानी केली, त्यासंबंधी मी निर्दोष राहीन. शमशोन गेला आणि त्याने जाऊन 300 कोल्हे पकडले आणि शेपटाला शेपूट अशी एक एक जोडीने बांधली. नंतर त्याने मशाली घेऊन प्रत्येक जोडीच्या शेपटांमध्ये बांधल्या. मग मशाली पेटवून त्याने त्यांना पलिष्ठांच्या उभ्या पिकात सोडले आणि त्यांनी दोन्ही उभे पिके आणि धान्याच्या रचलेल्या सुळ्यांसह जाळली आणि त्याबरोबर जैतुनाचे मळेही जाळले. तेव्हा पलिष्ठांनी विचारले, हे कोणी केले? नंतर त्यांनी म्हटले, तिम्नाकराचा जावई शमशोन याने केले, कारण त्याने त्याची पत्नी घेऊन त्याच्या मित्राला दिली. मग पलिष्ठांनी जाऊन तिला व तिच्या पित्याला आग लावून जाळून टाकले. शमशोन त्यांना म्हणाला, जरी तुम्ही हे केले तरी त्याचा मी तुमच्या विरुद्ध सूड घेईन आणि ते केल्यानंतरच मग मी थांबेन. नंतर त्याने त्यांना मांडीवर व कमरेवर मारून त्यांचे तुकडे तुकडे करून मोठी कत्तल केली. नंतर तो खाली गेला आणि उंच कड्याच्या एटाम दरीत गुहेमध्ये जाऊन राहिला. मग पलिष्ठी बाहेर आले आणि त्यांनी यहुदामध्ये येऊन लढाईची तयारी केली आणि त्यांनी लेहीत त्यांच्या सैन्याची व्यूहरचना केली. तेव्हा यहुदी माणसे म्हणाली, तुम्ही आमच्यावर का हल्ला केला आहे? तेव्हा ते म्हणाले, शमशोनाला पकडण्यासाठी म्हणून आम्ही हल्ला केला आहे. त्याने आमच्याशी जसे केले तसेच त्याच्याशी करण्यासाठी आम्ही आलो आहो. नंतर यहुदातील 3,000 माणसे खाली एटाम दरीच्या उंच कड्याजवळ जाऊन शमशोनाला म्हणाली, पलिष्ठी आमच्यावर राज्य करतात हे तुला माहित नाही काय? तर तू हे काय केले? शमशोन त्यांना म्हणाला, जसे त्यांनी माझे केले तसे मी त्यांचे केले आहे. ते शमशोनाला म्हणाले, आम्ही तुला बांधून पलिष्ठांच्या हाती देण्यासाठी आलो आहोत. तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला, तुम्ही स्वतः मला मारून टाकणार नाही अशी माझ्याजवळ शपथ घ्या. मग त्यांनी त्यास सांगितले की, नाही, आम्ही फक्त तुला दोरीने बांधू आणि तुला त्यांच्या हाती सोपवू. आम्ही तुला वचन देतो, आम्ही तुला मारून टाकणार नाही. तेव्हा त्यांनी 2 नव्या दोऱ्यांनी त्यास बांधून खडकावतून वर नेले. जेव्हा तो लेहीस पोहोचला तेव्हा पलिष्ठांनी त्यास पाहून पलिष्ठी आनंदाने ओरडू लागले आणि परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला आणि त्याच्या हातांना बांधलेले दोर ताग जळतो तसे झाले आणि दोर हातातून गळून पडले. नंतर त्यास गाढवाचे ताजे जाभाड सापडले आणि त्याने ते उचलले आणि त्याच्याने 1,000 माणसे मारली. शमशोन म्हणाला, गाढवाच्या जाभाडाने ढिगावर ढीग, गाढवाच्या जाभाडाने मी 1,000 माणसे मारली. शमशोनाने बोलणे संपवल्यावर आपल्या हातातून ते जाभाड फेकून दिले. यावरून त्या ठिकाणाचे नाव रामाथ लेही ठेवले. तेव्हा शमशोनाला फार तहान लागली आणि त्याने परमेश्वरास हाक मारून म्हटले, तू आपल्या सेवकाला हा मोठा विजय दिला आहे, परंतु आता मी तहानेने मरत आहे आणि न्यायासाठी बेसुंती लोकांच्या हाती पडत आहे तेव्हा देवाने लेही मधील खोलगट जागा दुभंगून फोडली आणि त्यातून पाणी निघाले. जेव्हा तो ते प्याला तेव्हा त्यास परत शक्ती आली आणि त्याच्या जीवात जीव आला. यावरून त्या जागेचे नाव एन हक्कोरे पडले. ती जागा आजपर्यंत लेही मध्ये आहे. शमशोनाने पलिश्त्यांच्या काळात इस्रायलाचा 20 वर्षे न्याय केला.